पुढील नोंद चेस्टनट. फॅगेसी कुलातील कॅस्टानिया प्रजातीतील वनस्पतींना सामान्यपणे चेस्टनट म्हणतात. ओक, बीच या वनस्पतीही याच कुलातील आहेत. चेस्टनट मूळची उत्तर गोलार्धातील वनस्पती आहे. कॅस्टानिया प्रजातीमध्ये 8 ते 9 जाती असून त्यांपैकी युरोपीय चेस्टनट, चिनी चेस्टनट, जपानी चेस्टनट व अमेरिकन चेस्टनट या 4 मुख्य जाती आहेत. आपली माहिती जपानी चेस्टनट या जातीसंबंधी आहे. झुडूप ते महावृक्ष या प्रकारात ही वनस्पती आढळते. तिची उंची 10 ते 15 मीटर असते. खोड मजबूत, ताठ आणि सरळ वाढणारे असून खोडाचा रंग राखाडी असतो. पाने साधी अंडाकृती किंवा भाल्याप्रमाणे 8 ते 19 सेंटीमीटर लांब आणि 3 ते 5 सेंटीमीटर रुंद असून कडा दातेरी असतात. फुलोरा कनिशासारखा असतो. फुले वसंत ऋतूच्या शेवटी किंवा उन्हाळ्याच्या आरंभी येतात. कनिशाच्या वरच्या भागात नरफुले तर खालच्या भागात मादी फुले येतात. फुले उन्हाळ्यात येतात आणि साधारणपणे 2 महिन्यांनंतर मादी फुलांचे काटेरी चषिकांमध्ये रूपांतर होते. या फळांमध्ये 3 ते 7 दृढ फळे असतात. फळांचा व्यास 2.5 ते 5 सेंटीमीटर असतो. फळे पिकल्यानंतर पिवळट तपकिरी रंगाची दिसतात. भेगा पडून फळे फुटतात. फळाचे एक टोक निमुळते असून तिथे मऊ केसांचा झुपका असतो. फळांच्या सालीला 2 स्तर असतात. बाहेरचा स्तर कठीण चमकदार व तपकिरी रंगाचा असतो. त्याच्या आतील पातळ पापुद्र्याला तनुत्वचा म्हणतात. त्याला बी चिकटलेले असते. बियातील गर कच्चा शिजवून भाजून किंवा पीठ करून इतर पदार्थांमध्ये घालतात. फळे आंबट गोड असल्यामुळे ती खातात. चेस्टनटचे लाकूड कठीण टिकाऊ आणि उपयुक्त असून ते सजावटीचे सामान, कुंपणांचे खांब व सिलिपाट म्हणजेच रेल्वे स्लीपर करण्यासाठी वापरतात. भारतात इंडियन चेस्टनट नावाने ओळखली जाणारी वनस्पती आढळते. या वनस्पतीचे शास्त्रीय नाव ॲस्क्युलस हिप्पोकॅस्टानिया असून ती प्रस्तुत प्रजातीहून वेगळी आहे. ही नोंद डॉक्टर किशोर कुलकर्णी यांनी लिहिली आहे.